नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रशिया विशेष आनी विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी खातीर राष्ट्राध्यक्ष पुतीनांच्या तेक्याचे आनी वैयक्तीक वचनबद्धतेचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी नमूद केले की ही भागीदारी शांतता, स्थिरता आनी परस्पर सामाजीक, अर्थीक आनी तांत्रीक प्रगती खातीर सामायीक वचनबद्धते खातीर निर्देशीत आसा.
भारत रुस पटनाशीप शांती, स्थिरता और परस्पर सामाजिक, आर्थिक एवं तकनीकी प्रगति के साझा संकल्प पर आधारित वर्ष 2025 हमारे बहुआयामी संबंधों के लिए अत्यंत सफल रहा है. उच्च स्तरीय राजनीतिक संवाद, व्यापार और अर्थव्यवस्था, रक्षा, सिविल न्यूक्लियर कोऑपरेशन, अंतरिक्ष, विज्ञान एवं प्रौद्योगिकी, शिक्षा, संस्कृति तथा पीपल टू पीपल संपर्क, सभी क्षेत्रों में उल्लेखनीय उपलब्धियां दर्ज हुई.
भारत आनी रशियान 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स मेरेन वाडोवपाचे वचन दिले. काल नवी दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे वांगडा भारत रशिया वेवसाय मंचात उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नमूद केले की दोनूय फुडाऱ्यांनी हाली केल्ल्यो चर्चा दोनी वटांनी मजबूत क्षमता दर्शयतात की द्विपक्षीय व्यापार लक्षवेळे आदीच साध्य जातले. वेवसाया खातीर सरलीकृत आनी अंदाजे यंत्रणा तयार करतात हाचेर तांणी भर दिला. भारत आनी युरेशियन अर्थीक संघामधलो मुक्त व्यापार कबलातीर चर्चा सुरू जाल्या अशें तांणी नमूद केलें. भारताच्या कुशळ कामगाराविशी उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें,
आज दुनिया की स्किल कैपिटल के रूप में उभर रहा है. रूस की डेमोग्राफिक और इकोनॉमिक प्रायोरिटीज को देखते हुए यह साझेदारी दोनों देशों के लिए अत्यंत उपयोगी है. जब हम भारत के टैलेंट को रूसी भाषा और सॉफ्ट स्किल में ट्रेनिंग देंगे तो हम मिलकर एक ऐसी रशिया रेडी वर्कफोर्स तैयार कर सकते हैं जो दोनों देशों की शेयर्ड प्रॉस्पेरिटी को गति देगी.
ईवी उत्पादनाविषयी भारत आणि रशियेमधल्या व्यापार संबंधांचे त्यांनी सांगले,
भारत अफोर्डेबल एफिशियंट ईवीज टू व्हीलर्स और सीएनजी मोबिलिटी सॉल्यूशन्स में आज ग्लोबल लीडर है. रूस एडवांस मटेरियल का बड़ा प्रोड्यूसर है. हम मिलकर ईवी मैन्युफैक्चरिंग, ऑटोमोटिव कंपोनेंट्स और शेयर्ड मोबिलिटी टेक इसमें साझेदारी कर सकते. इससे हम न केवल अपनी जरूरतों को पूरा कर सकेंगे बल्कि ग्लोबल साउथ विशेषकर अफ्रीका के विकास में भी योगदान दे सकते हैं.
मतदार वळेरी पुनरीक्षण नोव्हेंबरासावन गोंयांत सुरू जालां. एसआयआर फॉर्म कशें भरचें ताचो तपशील दिवपी आसा ही माहिती.
खबर आसतले आतां एसआयआर चालू आसा आनी हे एसआयआराक हे तुमकां फॉर्म भरचे पडटले. तुमकां जर कितें कळना जाल्यार हांव तुमकां हॅल्प करूंक शकता. आतां हे आमी फॉर्म भरया न्ही. हे फॉर्म भरपाचे कशें, पयली तुवें डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, मोबायल नंबर, फादर नेम आनी मदर नेम हो कॉलम तुवें भरपाचो. आनी जो हो कॉलम आसा द डिटेल ऑफ इलेक्टर इन इलेक्टर रोल ऑफ द लास्ट एसआयआर तितून हो कॉलम आसा. हो कॉलम भरपाक तुका हांव हॅल्प करतलो. तसोच आनी कॉलम आसा तितून डिटेल्स ऑफ रिलेटिव्ह हूज नेम वॉज गिवन इन प्रिवियस कॉलम इन द लास्ट एसआयआर म्हणजे हांवें कोणाची भुरगीं आसतली तेका आमी कॉलम कॉलम तुमकां भरपाक हांव हॅल्प. तशेंच मागीर हे सगळे जावन हांगा तुवें सायन करचे पडटले. हे आमचे एनुमरेशन फॉर्म हे भरून तुवें म्हाज्या कडेन दिवपाचे.
हालींच आयिल्ल्या आडमेळी उपरांत दिल्ली विमानतळा वेली विमान येरादारी ल्हव ल्हव सुरू जाता आनी सामान्य जाता. एका सुचना पत्रांत दिल्ली विमानतळ प्राधिकरणान प्रवाशांक म्हायती दिल्या की कांय इंडिगो विमान कंपन्यांच्या उड्डाणार परिणाम जायत उरतलो. प्रवाशांक गैरसोय टाळपाक विमानतळार वचपा आदी एअरलायन्सा कडे नवीन विमान स्थिती तपासपाचो सल्लो दिला. प्रवाशांक प्रवासात आडमेळ कमी करपाक आनी सुरळीत प्रवास अनुभव सुनिश्चित करपाक तांची टीम सगळ्या भागधारका कडे सक्रीयपणान समन्वय साधता अशें प्राधिकरणान म्हळां. सेंटियागो हांगा जाल्ल्या एफआयएच ज्युनियर बायला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्युनियर बायला हॉकी पंगडान तांच्या निमण्या पूल सी खेळांत आयर्लंडाचेर 4-0 असो दणदणीत विजय मेळयलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, उदेंत राजस्थान, झारखंड आनी ओडिशात कांय सुवातींनी थंडीची ल्हारां येवपाचो अदमास काडला. देशाच्या इशान्य वाठारांनी तशेंच हिमाचल प्रदेश आनी ओडिशा हांगा ह्या म्हयन्याच्या 10 तारखे मेरेन सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगलां. तशेंच फाल्यां मेरेन अंदमान आनी निकोबार जुव्याचेर कांय सुवातींनी वीज आनी वादळी वाऱ्या वांगडा गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.